सूर्यासकट आघवी हे विश्वरचना जे दावी ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. जल शोषून गेली या सविता अवलांश पुरवी तसे जे माघवता ते चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी आणि दहन पाचन सिद्धी करी तसे जे निरवधी ते हुताशी तपोवृत्ती माझी जिगा. मी रिगालो असे भूतळी म्हणून मी समुद्र महाजळी हे पासूनी ढेपुळी विरेचिना आणि भूतेही चराचरे हे धरितसे जिये अपारे तिये मीच धरी धरे रिगोनिया. गगनी मी पंडुसुता चंद्राचे निमिसे अमृता भरला झालो चालता सरोवरू तेथून फाकती रश्मी करत ते पाट पेलुनी अपार सर्वौषधीचे आगर भरित असे मी. ऐसे नि सस्याधिका सकळा करी धान्य जाती सुकाळा हे अन्न द्वारा जिव्हाळा भूत जाता आणि निपजविले अन्न तरी तैसे कैसे दीपन जेणे जिरुनी समाधान भोगती जीव. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होत. चंद्राच्या योगाने मी या विश्वामध्ये अमृताचा वर्षाव करतो. जणू मी चालता बोलता सरोवर झालेलो आहे आणि त्या चंद्रापासून जे रश्मी कर फाकतात सर्वत्र त्या रश्मीकरांचे ओघ पेलून त्याच्यापासून अनेक प्रकारच्या औषधी माझ्यामुळे तयार होतात. सर्वौषधीचे आगर भरित असे मी. कित्येक वनस्पती चंद्राच्या प्रकाशावर पोचतात ज्या औषध ज्याच्यातून तयार होतात अशा ते सर्व करणारा मी असतो असं भगवंत म्हणतात. ऐसेनी सस्याधिका सकळा करी धान्य जाती सुकाळा सर्व धान्य निर्माण करणारा मी असतो आणि धान्याच्या देखील अनेक जाती त्याचा सुकाळ करणारा मीच असतो. हे अन्न द्वारा जिव्हाळा भूत जाता. धान्याच्या ज्या विविध प्रकारच्या जाती आहेत मला असं समजलं त्या जातींमध्ये भर टाकणं ही फार मोठी संशोधनाची गोष्ट राहते. एखादी जात विकसित करणं ही इतकी सामान्य गोष्ट नाही. एक तांदूळ जरी म्हटला तरी देखील इतक्या प्रकारचा तांदूळ आहे आणि पृथ्वीवर सर्व ठिकाणी वेगवेगळ्या जातींनी तो पसरलेला आहे. या जाती कशा निर्माण झाल्या याची कल्पना नाही. पण या जातींमध्ये एखाद्या नवीन जातीची भर टाकायची असं म्हटलं तर फार कठीण गोष्ट आहे. गव्हाच्या जातींचंही तसंच आहे आणि सर्व प्रकारच्या धान्यांचं देखील तसंच आहे. जी देवदत्त म्हणा चालेल, निसर्गदत्त म्हणा चालेल, जी धान्य समृद्धी पृथ्वी तलावर आहे त्या धान्य समृद्धीमध्ये कुठलीही भर फारशी घालता आलेली नाही मनुष्याला आपल्या संशोधनाने. नवीन धान्य निर्माण केलं असं जवळपास घडलेलं नाही. हे सगळं मुळातच झालेलं आहे आणि भगवंत तेच सांगतायत. सर्व प्रकारचं धान्य त्याचं धान्याचं पोषण करणारा मी आहे आणि ज्या धान्य जाती आहेत त्याचा सुकाळ देखील करणारा मीच आहे. आणि निपजविले अन्न तरी कैसे कैसे दीपन जेणे जिरुनी समाधान भोगती जीव. आणि जे अन्न प्राप्त झालेलं आहे त्या अन्नामुळे ते कोणत्या अग्नीवर ठेवून पचवून जीव समाधानाला प्राप्त होतात ही विलक्षण यंत्रणा निर्माण करणारा मीच आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी जठराग्नीमध्ये समर्पित झालेलं अन्न ते पचवण्यासाठी अग्नी आवश्यकच आहे. तो अग्नी जर मंद झाला, तो अग्नी जर काम करेनासा झाला, तर तो प्राणी टिकू शकत नाही. ही जी अद्भुत यंत्रणा प्रत्येकाच्या प्रत्येक भूतमात्राच्या प्राणी मात्राच्या शरीरामध्ये निर्माण केली गेलेली आहे, तर ती निर्माण करणारा मी आहे असं भगवंत म्हणतात. माझ्यामुळं हे सर्व झालं. बघा ना, अन्नधान्याचं सेवन केल्यानंतर ते पचून त्याचं रक्तामध्ये रूपांतर होतं, इथपर्यंतची जी प्रक्रिया आहे त्याच्यातले जे मेंदूला आवश्यक असणारे घटक मेंदूपर्यंत जाणं, प्रत्येक अवयवाला आवश्यक असणारे घटक त्या त्या ठिकाणी जाणं, त्या त्या ठिकाणी पोचवले जाणं, कोणी हृदय, कोणी किडनी, कोणी वेगवेगळ्या ऑर्गनला त्याचा उपयोग होणं, हाडं बळकट होणं, हे सगळं कसं काय घडतं, ते त्या त्या ठिकाणी कसं पोचवलं जातं. भगवंत असं म्हणतात की एवढंच नव्हे तर ती केवळ पोकळ प्रक्रिया नाही राहत ते शरीर जिवंत करण्या ठेवण्यासाठी, समाधान देखील त्याच्यामध्ये आहे. महाराज तर म्हणत असत गोंदलेकर महाराज की एवढ्या एका ठिकाणी मनुष्य बास आता पुरे असं म्हणतो, ते म्हणजे जेवण, बाकी कुठेही बास म्हणत नाही. पण आता नाही बाबा असं एकाच ठिकाणी म्हणतो ते म्हणजे जेवण. म्हणून ज्या ठिकाणी आपण दान करू आणि त्या ठिकाणी तो तृप्ती पावेल असं अन्नदान करावं असं महाराज म्हणत असत. गोंधळलेला मोठ्या प्रमाणावर अन्नदान होतं. त्याचं कारण हे की महाराज असं म्हणाले की या ठिकाणी एकाच ठिकाणी घेणारा बास असं म्हणतो तृप्त होऊन, आणि निपजविले अन्न तरी कैसे कैसे दीपन जेणे जिरुनी समाधान भोगती जीव. मी अशी गोष्ट वाचली ती की एका ठिकाणी एक अद्भुत दान पाहण्यासाठी म्हणून फार मोठी गर्दी जमलेली होती. तो राजवाडा होता, राजवाड्याच्या विशिष्ट ठिकाणी सम्राट दान देण्यासाठी म्हणून उभा होता आणि वर्षातल्या एका दिवशी तो दान देण्यासाठी उभा राहत असे आणि येईल त्याला आणि मागेल ते दान तो देत असे. त्याच्या समोर एक फकीर उभा राहिला आणि त्यांनी कटोरा त्याच्या समोर धरला आणि त्याला सांगितलं की हा कटोरा भरून मला संपत्ती दे. तर सोपी गोष्ट असल्यामुळे राजांनी त्या कटोऱ्यामध्ये संपत्ती घातली, काय मोहरा होत्या सोन्याच्या त्या घातल्या, पण तो कटोरा काही भरेना, सगळा खजिना रिकामा होत आला. झाला त्याच्यानंतर जड जवाहीर माणक हे देखील घातली गेली. घालता घालता सगळीकडे बातमी पसरली की मोठा अद्भुत दान चाललेलं आहे, देणारा हिरिरीनी देतोच आहे आणि घेणाऱ्याचा कटोरा काही भरला जात नाहीये. जेव्हा जड जवाहीर देखील घालून तो कटोरा भरेना तेव्हा राजानी मोठ्या आश्चर्याने ते याचकाला विचारलं की माझ्याजवळ जे आहे ते सगळं याच्यामध्ये घालण्यासाठी मी सिद्धच आहे, तरी देखील आश्चर्य वाटते की एवढं घातल्यानंतर देखील हा भरत नाहीये. हा अद्भुत कटोरा आहे तरी कसला. तेव्हा तो याचक म्हणाला की हा मनुष्याच्या हृदयापासून बनवलेला आहे, त्याची तृप्ती काहीही केलं तरी देखील होत नाही, कितीही घातलं तरी हा भरत नाही. अशी बाहेर सर्वत्र परिस्थिती असताना सर्व वस्तूंच्या बाबत या ठिकाणी मात्र तृप्त होतो. जंगलामध्ये देखील ज्यांना रोजच्या रोज अन्न खावं लागतं असे वाघ सिंहांसारखे देखील पोट भरलेलं असेल तर जवळून हरिण गेलं तरी मान उचलून देखील पाहत नाही. त्यांचं समाधान झालेलं असेल, भूक लागलेली नसेल, तेव्हा त्यांना त्यांच्यापासून काही धोका नसतो, ते समाधानाने असतात. म्हणून भगवंत असं म्हणतात की जे जे अन्न निपजविलेले आहे त्याचं पचन करणं आणि ते जिरून समाधानाला प्राप्त होणं हे सर्व मी करणार आहे. म्हणून मी प्राणी जातांच्या घटी करुणी कंदावरी आगीठी दीप्ती जठरी ही किरीटी मीच झालो. म्हणून प्राणी जात जे आहेत त्यांच्या घटामध्ये घटच म्हणतात. देहाला घट म्हणण्याचाच प्रघात आहे. त्यांच्या घटामध्ये करुणी कंदावरी आगीठी त्यांच्या नाभीवर एक प्रकारची जणू मी शेगडी ठेवलेली आहे, आग ठेवलेली आहे की ज्याच्यामध्ये हे अन्न दाहक शक्ती असल्यामुळे पचवलं जात. म्हणून प्राणी जातांच्या घटी करुणी कंदावरी आगीठी दीप्ती जठरी ही किरीटी मीच झालो. नाभिस्थानाच्या वर जठराच्या ठिकाणी जणू जठर रूपी शेगडी त्याच्यामध्ये ते पचवण्यासाठी लागत असणारी दीप्ती मात्र मी झालेलो आहे. यंत्रणा सगळ्यांना दिली पण यंत्रणेच्या आत असणारा गाभा मात्र मी आहे असं भगवंत सांगतात. जठर आहे पण पचवू शकत नाही अशी गोष्ट असू शकते तेव्हा त्या व्यक्तीचं काही खरं नसतं. जोपर्यंत भगवंताची इच्छा आहे, जोपर्यंत भगवंत तिथं आहेत, जोपर्यंत परमात्मा ही व्यक्ती असावी असं धरून आहे तोपर्यंत जठराच्या ठिकाणी पाचन शक्ती ही राहणार. प्राणापानाच्या जोडभाती फुंक फुंकोनिया अहोराती आटी तसे नेणो किती उदरा माझी. आणि आपलं जे अन्न आहे ते अन्न पचवण्याचं काम प्राण आणि अपान याच्या जोडभात्यानी, लोहाराचा भाता जर पाहिला असेल तो कसा फुकतो आणि बारीक होतो, आकुंचन पावतो आणि एक प्रकारे जोरात हवा फेकली जाते त्याच्यातून, तसा हा भाता प्राण आणि अपान रूपी जोड भात्यांनी फुंक फुंकून आटी तसे नेणो किती उदरा माझी. मी पोटामध्ये किती पचवत असेल म्हणून सांगू. पोट म्हणजे जणू एखादी अडगळीची वस्तू असल्यासारखं. घरात तर सगळ्यांचं पोट भरल्यानंतर ती भगिनी आता राहिलेलं वाया जाऊ नये म्हणून खाते. उद्या करता ठेवायला नको आणि वाया जाऊ नये म्हणून ती त्या अन्नाचं सेवन किंवा सगळ्यांना थोडं थोडं आग्रह करून थोडं थोडं सगळ्यांनी संपवलं म्हणजे संपेल या भावनेने सर्वांना वाढत असते. भूक भागल्यानंतर जे खाल्लेलं असतं ते बाहेर जसं वाया जाणार असतं तसं पोटातही वायाच जात. ते फक्त पातेल्यातून संपतं पण खाणाऱ्यांवर होणारा दुष्परिणाम टळत नाही. किती म्हणून पचवलं जातं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण हे पचवण्याचं जे काम आहे ते जसं शेगडी जठररूपी तसं प्राणापानाचा जो भाता आहे त्यामुळे होत असतं. मी मागच्या वेळेला म्हटलं होतो की चालणं, व्यायाम करणं, काम करणं, उत्पादक परिश्रम करणं या सगळ्यामुळे भूक लागते, अन्न पचतं असं. पण जे अजिबात व्यायाम करत नाहीत, बसून असतात कायम, त्यांचंही अन्न पचतच असतं. एवढंच नव्हे तर आता जे प्राणायाम शिकवतात लोक तर ते असं सांगतात की जर नियमित आणि भरपूर प्राणायाम केला तर पचन शक्ती वाढते. भगवंत इथं तेच सांगतात. प्राणापानाच्या जोडभाती फुंक फुंकोनिया अहोराती आटी तसे नेणो किती उदरा माझी. शुष्के अथवा स्निग्धे, सुपक्वे का विदग्धे, शुष्क खाल्लं जातं। जसे काय म्हणायचे आता, टोस्ट, शुष्क झालेले पदार्थ, अजून काय ते गुजराती पदार्थ, खाकरा, महिनोन महिने टिकतो असं ऐकलं मी, म्हणजे एखादा महिना तरी टिकत असेल समजा, शुष्क शुष्क पदार्थ खाणं, पण पचवला जातो, जठर पचवतं, शुष्के अथवा स्निग्धे, स्निग्ध पदार्थ देखील शरीर पचवतं। तूप जर जास्त पडलं, तूप जर जास्त पडलं तर जे परिणाम व्हायचे ते शरीरावर देखील होतात। अग्नीच्या पेक्षा जास्त प्रमाणात जर तूप पडलं तर अग्नी देखील विझून जातो। पण इथं कितीही स्निग्ध पदार्थ टाका तो जातो असं भगवंत म्हणतात। शुष्के अथवा स्निग्धे, सुपक्वे उत्तम पक्व केलेलं, अथवा विदग्धे चांगलं उकडलेलं किंवा कच्च, तरी मीची गा चतुर्विधे अन्ने पची, ते अन्न पचवणारा चतुर्विध प्रकाराचं मीच असतो। एवं मीची आघवे जन जना निरविते, मीची जीवन मीच सर्व भूतमात्र झालेलं आहे, त्यांचा निर्वाह करणारं जीवन देखील मीच झालेलं आहे। जीवनी मुख्य साधन वन्ही ही मीची, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणी नाम देहमाश्रिता, याच्यावरचं निरूपण चाललेलं आहे। आता ऐसियाही काही सांगो व्याप्तीची नवाई, येथ दुजे नाहीची घेई सर्वत्र मिगा। आता कुठं कुठं म्हणून मी व्याप्त होऊन राहिलेलो आहे सांगू, इथं दुसरं काहीही नाही एका परमात्म्याखेरीज किंवा माझ्याखेरीज। आता ऐसियाही काही सांगो व्याप्तीची नवाई, येथ दुजे नाहीची घेई सर्वत्र मिगा। सर्वत्र मीच भरून राहिलेलं आहे, या बोधाने तुम्हाला सर्व ठिकाणी स्वीकार। तरी कैसे निपा वेखे सदा सुखीये एके, एके तिये बहु दुखे क्रांत भूते। तर मीच सर्वत्र भरून राहिल्यामुळं तुला अशी शंका येईल, तुला असं वाटेल, तरी कैसे निपा वेखे सदा सुखीये एके, नेहमी सुखी असणारे असे दिसणारे एके तिये बहु दुःखे क्रांत भूते, किंवा काही जण अतिशय दुःखाने व्याप्त झालेले। असे वेगवेगळे इथं लोक का झाले अशी तुला शंका येईल। खरंच काही काही जण सदा सदा नेहमी सुखी असतात, आणि सुखी हे मानून नव्हे, जसं आपण सुखी आहोत अशा भावनेतच जास्त सुख, आपल्याला सुखातच राहायचं आहे किंवा शांत राहायचं आहे किंवा समाधानी राहायचं आहे असं ठरवल्यामुळे समाधानात राहता येतं, शांत राहता येतं। तसं राहणारे नव्हे तर खरंच सुखी। उत्तम कुळात जन्म होतो, आई वडील चांगले असतात, हे सुस्वरूप असतात, यांचं शिक्षण अतिशय उत्तम होतं, शिक्षणानंतर यांना नोकरी उद्योग व्यवसाय तोही वडिलांचा तरी प्राप्त होतो किंवा हे स्वतःच तरी फार उत्तम उभारतात, अडचणी फारशा न येता, यांना पत्नीही उत्तम मिळते, समंजस भांडण तंटा न करणारी, समजून घेणारी, धोरणी, हुशार, मुलंही चांगली होतात, ती उत्तम शिकतात, सगळीकडे काही काहीच अडचण नाही, असे खरंच सुखी असतात, त्यांना दुःख शोधावं लागतं असं म्हणणारे लोक माझ्या पाहण्यात आहेत की दुःख ते काय असतं, मी कधीच दुःख अनुभवलं नाही. एकेतीये बहु दुःखे क्रांत भूते, आणि अतिशय दुःखाने क्रांत झालेले. मी नागपूरला एका भगिनींकडे गेलो होतो, स्वामीजी यायचे तेव्हा किती उत्साहाने त्या सगळं करायच्या. श्यामाताई राहतात त्याच आळीमध्ये, पुढे गेल्यानंतर त्यावर माडीवर राहत होत्या, तिथंच मीही गेलो. मी जायचो तेव्हा देखील त्या यायच्या, पण मग नंतर त्यांना जसं यायला जमेन असं झालं तसा त्यांचा निरोप आला की मला येता येत नाही तर स्वामी येतील का म्हणून मी गेलो. त्यांचं वय 90 पुढं होतं, त्यांना डोळ्यांनी फारसं दिसत नव्हतं, कानांनी अजिबात ऐकू येत नव्हतं, अजिबातच नाही, पडून होत्या. तेव्हा तर मी डिसेंबरमध्ये जायचो, थंडी, नागपूरला गार वारं आणि थंडी, त्यामुळे अशा अंगाची मुटकुळी करूनच बसलेल्या होत्या, अंगावर साडी देखील पेलण्याची ताकद नव्हती, जेमतेम वस्त्र काही गुंडाळलेलं होतं, परकर घालून असं काही बसलेल्या होत्या. एका काळी त्यांना मी कसं पाहिलेलं होतं, आणि ढसा ढसा रडत होत्या. मी तिथं 15 होतो, 15 त्यांच्या डोळ्याला कळ नव्हती. जवळ कोणी फारसं नव्हतं, एक नात ती येऊन त्यांचं करायची, बाकी कोणी त्यांचं करणार नव्हतं. त्यांची मुलगी होती तीही थकलेली होती, ती आपल्या मुलीकडे राहत होती आणि ती नात येऊन यांचं करत होती. माझ्या आता कोणी नाही असं म्हणाल्या आणि रडत होत्या. बहुतेक चोभे काका माझ्याबरोबर आले, ते रडत होत्या. आणि संसार देखील अतिशय दुर्दशा असलेला असा संसार, तर कोणाला अशी शंका येईल की अशा सर्वत्र निगा येथ दुजे नाहीची घेई, सर्वत्र निगा असं भगवंत म्हणतात. मग काही इतके सुखी भगवंतांनी निर्माण केले भगवंताच्याच दुनियेत, आणि काही इतके दुःखी. ऐसी हन उखी विखी करीत आहासी मानसी की, जैसी सगळी पाटणी, एकेची दीपे दिवे लागणी, झालीया का न देखणी उरली एके. एकाच नगरामध्ये एकेची दीपे दिवे लागणी झालीया, एकाच दिव्यानी, दिवा लावण्याचं काम ज्याच्याकडे दिलेलं होतं त्यांनी रात्रीच्या वेळेला रस्त्यांवर, एकानीच एका दिव्यानी सगळे दिवे लावल्यानंतर, जैसी सगळी पाटणी एकेची दीपे दिवे लागणी झालीया का न देखणी उरली एके. अशी सगळीकडे दिवे लावणी झाल्यानंतर मग अंधारात वस्तू आहे असं कसं होईल. सगळ्या वस्तू प्रकाशात असणारच, ज्या अर्थी मीच हे सगळं केलेलं आहे त्या अर्थी दुःख नसायला पाहिजे. ऐसी हन उखी विखी करीत आहासी मानसी की, अशा प्रकारची शंका तुझ्या मनामध्ये येत असेल तर, तरी परीस तेही निकी शंका फेडू, पई आघवा मीची असे येथ नाही किर अनारीसे. सर्वत्र मीच भरून राहिलेलं आहे याच्यात काही शंका नाही. तरी प्राणीयांचा उल्हासे बुद्धी ऐसा, ज्या त्या प्राण्याच्या ठिकाणी त्याच्यामध्ये जशी बुद्धी असेल त्या बुद्धीप्रमाणे मी तशा प्रकारचा विलसतो, उल्हासतो, त्याला तेवढाच उल्हास असतो बुद्धी एवढा. बुद्धी तिरकी असेल, बुद्धी सरळ असेल, बुद्धी विश्वास ठेवणारी असेल, बुद्धी शंका घेणारी असेल, त्या बुद्धीप्रमाणेच मी त्याच्या ठिकाणी प्रकाशतो. आणि त्याला आपल्या बुद्धीप्रमाणेच कर्म आणि कर्माप्रमाणेच फळ या न्यायाने सुख दुःख मिळतात. तरी आघवा मीची असे येथ नाही कीर अनारिसे तरी प्राण्यांच्या उल्हासे बुद्धी ऐसा. जैसे एकची आकाश ध्वनी वाद्य विशेषी अनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी. वेगवेगळ्या वाद्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाजवल्यानंतर निष्पन्न होऊन वेगवेगळ्या प्रकारचा आवाज जसा निर्माण होतो, ध्वनी हा एकच पण विविध प्रकारचा निर्माण होतो. जसा ताशा आहे, ढोल आहे, आताची वाजणारी वाद्य तुम्ही येताना जर काही ऐकली असतील, झांजा आहेत, वाद्य आणि ध्वनी निर्माण करणं हे जरी त्यांचं काम असलं तरी देखील जशी वाजवली जातील तशी आणि वाद्यांच्या प्रकाराप्रमाणे भिन्न भिन्न ध्वनी निर्माण व्हावेत. त्या लोकचेष्टी वेगळाला जो हा एकूची भानू उदयला तो अनानी परी गेला उपयोगासी. सर्व लोकांना हलवणारा, चालवणारा, जाग करणारा असा एकच सूर्य उगवल्यानंतर प्रत्येकाला तो वेगवेगळ्या तऱ्हेने उपयोगाला येतो. त्याच्या प्रकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं प्रत्येक जण करतो. नाना बीज धर्मानुरूप झाडी उपबीजे आप गोड कडू आंबट इत्यादी जो बीजधर्म आहे त्याप्रमाणे एकच पाणी सर्व झाडांना घातलं तरी देखील ते पाणी पिऊन जसं कारलं कारल्याच्या गुणधर्माप्रमाणे आंबा आंब्याच्या गुणधर्माप्रमाणे असा जसा यावा तैसे परिणमले स्वरूप माझे जीवा. तसं माझ्या स्वरूपाची परिणिती त्या जीवाच्या मगदुराप्रमाणे त्या जीवाला प्राप्त होते, जीवाला लाभते. अगा नेणा आणि चतुरा पुढा निळयाचा दुसरा नेणा सर्पत्वे झाला येरा सुखा लागी. एक जाणणारा आहे, चतुर आहे आणि एक अज्ञानी आहे, नेणता आहे, नेणणारा आहे, न जाणणारा आहे. अगा नेणा आणि चतुरा पुढे निळयाचा आणि त्याच्या पुढे नीलमण्याचा असा हार पडलेला आहे. दुसरा नेणा सर्पत्वे एकाला तो सर्पासारखा भासतो, अज्ञानाला तो सर्पासारखा भासतो आणि तो त्याच्यापासून पळून जातो. झाला येरा सुखा लागी आणि जो सज्ञान आहे, चतुर आहे, त्याला तो हार प्राप्त होतो. हे असं स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख शिंपल्याच्या मुखामध्ये पडलं असं म्हणतात की स्वातीचा पाण्याचा थेंब शिंपल्याचं तोंड उघडं असतं आणि वरच्यावर पडतं आणि शिंपल्याचं तोंड मिटलं जातं आणि कालांतराने कोणती प्रक्रिया घडून त्याच्यातून एक मोती तयार होतो. स्वातीचे उदक शुक्ती मोती शिंपल्याच्या ठिकाणी मोती तयार होतो, व्याळी विख आणि सर्पाच्या ठिकाणी मात्र तेच स्वातीचं उदक मुखामध्ये गेल्यानंतर त्याचं विष होतं. तैसा सज्ञानासी मी दुःख, सज्ञानासी मी सुख, दुःख तो अज्ञानासी. तसा जो सज्ञान आहे त्याला मी सुखरूप होऊन जातो आणि अज्ञानी आहे त्याला मी दुःख रूप होऊन जातो. हा अज्ञानी कोण की जो ऊर्ध्व मूल असणारा हा देह वृक्ष किंवा संसार वृक्ष याचं छेदन कसं करायचं जाणत नाही. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाहा याच्यापैकी जो काहीही करत नाही आणि यततः अपि अकृतात्मानो प्रयत्न करणारा असला तरी असंस्कृत वृत्तीचा असंस्कृत बुद्धीचा आणि अविवेकी त्याला काही केलं मी समजत नाही आणि प्रयत्न करणारा जो असतो आणि अचूक प्रयत्नांनी जो ज्ञानाला प्राप्त होतो तो ज्ञान चक्षुनी मला जाणतो असा जसा फरक असावा जो मला जाणतो त्याला विश्व हे सुखरूप होऊन जातं आणि जो मला नेणतो त्याला याच दुःखामध्ये याच विश्वामध्ये भरपूर दुःख त्याच्या सामोरी उभी राहतात. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धिस्फुरे अहर निशिते वस्तू गामी. सर्वांच्या हृदय देशामध्ये पुढच्या श्लोकाचं निरूपण चाललंय. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानम पोहनंच वेदैश्च सर्वैहि अहमेव वेद्यो वेदांत कृत वेद विदेव चाहम. जी स्मृती असते जी बुद्धी स्फुरते सर्वांच्या हृदय देशामध्ये मी अमुका आहे ऐसी मी आहे आणि मी अमुक आहे अशा प्रकारचं जे स्मृती ज्ञान बुद्धी ज्ञान प्रत्येकाच्या हृदय देशामध्ये असत. हा हृदय देश इथं आहे बर का. मस्तक हे त्याचं ठिकाण आहे. हृदय म्हणजे जिथं पंप चालू आहे अकुंचन प्रसरण असं आपल्या छातीच्या डाव्या हाताला आहे असं म्हणतात ते नव्हे. ही जी स्मृती आहे ही स्मृती म्हणजे आत्मस्मृती. ज्या स्मृतीच्या योगाने आपण देह नाही आपण अविनाशी चेतन मात्र सुखरूप शांत प्रेमरूप असं समजत आपण आत्मरूप असं समजत त्याला स्मृती असं म्हणतात. पण त्या स्मृतीला धरून आपली स्वतःची जाणीव आपण आहोत अशी जाणीव ज्या ठिकाणी असते तेही हेच स्थान. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धी स्फुरे अहर निशी ते वस्तू मी गा. या स्मृतीचं काम स्मरण शक्ती संग्रहण शक्ती आणि आत्मस्मृती. स्मरण शक्ती म्हणजे आता मी काही जे बोललो ते नंतर तुम्हाला आठवणं ही स्मरण शक्ती झाली. असं अनेक वेळेला मी बोललो ते तुमच्या ठिकाणी संग्रहित होणं ही संग्रहण शक्ती. ही स्मृतीचंच एक अंग सांगितलेलं आहे. पण स्मरण शक्ती आणि संग्रहण शक्ती आणि आत्मस्मृती याच्यामध्ये फार फरक आहे. ही जी स्मरण शक्ती आणि संग्रहण शक्ती प्रत्येकाची भिन्न असू शकेल पण आत्मस्मृती मात्र प्रत्येकाच्या ठिकाणी एकत्वानी मानते. बुद्धीच्या कमी अधिकतेचा प्रश्न वेगळा आहे. जसं कमी बुद्धी ची व्यक्ती राष्ट्राचा गाडा चालवू नाही शकत कमी बुद्धीची व्यक्ती संशोधन नाही करू शकत. बुद्धीच्या कमी अधिकतेचा प्रश्न नाही त्याला अधिक बुद्धीची गरज आहे. पण अधिक बुद्धीचा अथवा कमी बुद्धीचा व्यवहारातला तो शुद्ध बुद्धी असेल असं सांगता येत नाही. शुद्ध बुद्धी करता हा बुद्धीचा कमी अधिकपणा आडवा येत नाही. बुद्धी जरा कमी असेल तरी देखील ती शुद्ध होऊ शकते. जसं रामकृष्णांच्याकडे लाटू महाराज म्हणून होते, त्यांचे कपडे धूत असत त्यांच्याकडे राहा, त्या लाटूला शिकवण्यासाठी रामकृष्णांनी पण गम भन एवढं लिहिला. 6 महिने लाटू महाराजांना ते सांगत होते, ते शेवटी म्हणले की तुला हे काही जमणार नाही, तेव्हा त्यांनी पाठी फेकून दिली. साधं गम भन हे शिकण्यासाठी मी तुमच्याकडे आलोच नव्हतो. असे लाटू महाराज विवेकानंद अमेरिकेहून आल्यानंतर त्यांचं कलकत्त्यामध्ये एक भाषण होतं, आणि ते भाषण ज्या पटांगणात चाललेलं होतं त्या पटांगणाच्या अगदी कोपऱ्यात बसून पायरीवर लाटू महाराज ऐकत होते, आणि मधून अधून विवेकानंदांचं लक्ष की ते रडतायत असं त्यांना लक्षात आलं. विवेकानंद आत्म्याविषयी काही सांगत होते. सगळं व्याख्यान झाल्यानंतर लाटू जुना मित्र त्याच्या जवळ विवेकानंद गेले आणि म्हणाले की इतक्या लांब बसून रडत होतास. तो म्हणाला की अरे तू जे बोलत होतास ते सगळंच्या सगळं माझ्या अनुभवाचं होत रे, म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी येत होत. विवेकानंदांची बुद्धी आणि लाटू महाराजांची बुद्धी याची तुलना कधीच होऊ नाही शकणार. म्हणून खूप बुद्धी आणि कमी बुद्धी आणि शुद्ध बुद्धी ही वेगळीच गोष्ट राहते. म्हणून बुद्धीच्या प्रत्येक टप्प्यावर बुद्धी शुद्ध होण्याची खूप शक्यता असते. त्याच्यासाठी फार कुशाग्रच बुद्धीची आवश्यकता असते असं नाही. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहद निशी ते वस्तू गामी. मी आहे, मी अमुक आहे, अशा प्रकारचं जे सहज स्फुरण आहे ते सहज स्फुरण ही वस्तू मी आहे. वस्तू म्हणजे परमात्माच. परी संतान सवे वसता योग ज्ञानी पैसता, गुरु चरण उपासिता वैराग्येसी. मी अमुक अमुक आहे, मी स्त्री आहे, पुरुष आहे, या नावाचा आहे, ही जी बुद्धी स्फुरते ते ती खरं म्हणजे मीच आहे, पण त्या बुद्धीला मी आत्मा आहे हे कधी कळतं तर त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तरी संतान सवे वसता योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी. येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. एक प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराज सांगतात जी सर्वसाधारण सर्वांच्या हृदय देशामध्ये मी आहे, मी अमुका आहे अशा प्रकारची बुद्धी असते, त्या बुद्धीला आत्मबोध कधी होतो? जेव्हा तो संतांचा सन्निध योग आणि ज्ञान याचा अभ्यास करेल आणि गुरुचरण वैराग्य भावासकट उपासना गुरुचरणांची करेल. या सत्कर्मांनी त्याचं अशेष म्हणजे काहीही शिल्लक न राहता अज्ञान विरमत नाहीस होत. जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी हे काय आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।